السلام عليكم ورحمة الله وبركاته. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين، سيدنا وحبيبنا وشفيعنا مولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد، تدري جماعة أمي هي حاضر زلة حج في سفر روانة زلة مجھے موڑانو نہیں بنجانو ہنی دیگر آبا مکہ رکھنٹی دنگے داری دن کے لئے تھے تجانو پڑھ میں ایک دن دنگے سنجھے سمجھے سانے 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 پہلے رب نے کہا اسلامی کو جو سب تو کھیم قائم کرو ہوتا تم کہے رب نے پہلے کلو نوڑا ہوتا تم تے حجیسو جو کن تی ویزا لگتا تجھے بیتا تم تے کٹا کرلے سا فارماؤں پر سین دنگے لئے تجھے بیتا مطلب کہا اسلام तुम्ही बरं दिलं आहात असलं आम्ही हज केम मी ते शरीक जाऊन राहिले म्हणून भरली माणसं इच्छित कल जे कोणते फार्मावर तुमच्याकडे सेन घेऊन होता ट्रॅव्हल एजंट तुमच्याकडे कोणते सेन घेतात तुमच्याकडे सांगेना उच्चारणात तुमच्याकडे सेन घेतात कानूनचे अधिवारान सौदी हुकूमतचे कानूनचे अधिवारान तुमचा हज केम भीतर शिरकत करूचे जरुरी असे आपण शिरकत केला तर तुम्ही सेन काढला त्यासोबत हज्जे वस्तूकडे जायला दररोज कुठे दाखवून करून माणसे हज्जे होतात कटके गलती रहती है ट्रैवल एजेंट वाले सामू तुम कैसे गलती करते हैं ये तेजी जिम्मेदारी कि अपने एक एक हाजिया हज के अपन खुद करूंगा अपन करू सके आता तो ये खुद तेरकर जबरदस्ती घटाकर खेगा तो साइन घटला तुम चढ़े तुम्हें हज के अंदर शिरकत कह रहा हूं पहले रखने हाँ करू फुड़ेकर एक तो हिंसा मगर साइन घर चलता है तो फुड़ेकर कहता नहीं दासाहो तुमका आईंदा को ख्याल राहो का अपना तुमचे पंजो होता अल्लाह के हज्जे होता तरी ही चीज जरूरी है हां केम विद शिरकत शिकर करो जे का अपना कितने मर्तबा अगर तुम्ही हज्जे जे मताई पडतले बला सर्व स्किल रहना के कम जरूरी नहीं किदा शरीर हमचे फलते हमचे उलमा कडे पुस्ते हमचे मसाइल मालूम करता हमचे अंदेगा नो अब्दुर्रहमान साहब मौजूद हटे हे मुस्तफिक दिया अल्ले हाजिया जी मुसक्कर दे के बाबा तरी पड़े जे कोणते अंदाज की खिदमत केले होते की आम्ही अंदाज करू होते की त्यांचे बाबा मुनीर साहब हे को अल्लाह तो शुक्र आहे अल्लाह ने त्याचा दाखल दो जे कोणते अंदाज विचार होते की रहनुमाई करतात खुसूस आमची मंचली हे बोललो सहारा जातात त्याने जे ना जाऊ शकतं आपल्या आपली दे करतात अल्लाह तला त्यांचा त्याचा दाखल दो तुमची सफरेत गेला अदब वगैरे सर्व स्किलो चांगले तुकडे मसाईल सिर्फ तुमचे जहनामध्ये घालूच्या सबब माझा जिम्मेदारी घेऊन गेले हे इतले मसाईल जहनामध्ये घालता तर काफी झाला मुमकिन असे तुम्ही काल जुमार अधिको शरीफ गाव आहे त्यागो तुमचे सामने मसाईल सांगून असू राहील आजको सांगून वसले आईंदा तुमच्या हातामध्ये किताबे राहतली देखो मसाईल तुम्ही पडा लेकिन सात तारीख दफने मुझे मैं हमेशा सांगता करा होता कोणतं अमल करू पुढे पहिले पुसून घेणार येतं आम्ही का करू शकत आमदाराबर काय झालं का म्हणतात काही लोक करतात काही लोक अलखदार आणि काही लोक करतात त्याने म्हणला मी शिकेलो माझा दम वाजीत झालो म्हणलं काय मेहरबानी काम करणार तरतीब मी तुमच्या सामने सांगता तरतीब मेहनाकडे धरवा किताबामध्ये पण पडा लेकिन मी सांगतो लोकांना तुम्ही ज्यावेळेस करू पुढे पुसाल अशी कोणतं काम किशी करूचे जे कोणती गलती आमचा वापर जाता त्याच्या लेखून मी तुमची तवज्जो म्हणू जाता सम्मान आमतौर पर मानसे जो कोणती गलती करता पहिली ती चीज करा तुम्ही हैराम राहून गेला तवाब केले सही केले हैराम उतरून सोडले केस आणलं केस काढे नाही हैराम उतरून सोडले सही राहता तर ओळखले हैराम करू शिशू नाही तुमची जाहिनात करा ही गलती जाऊन दिले केस जत्ता जर केस काढल नाही त्याचा आमचं हैराम मुकम आमचं उमरा मुकम्मल झाला हज मुकम्मल झाला इशिकर बास तरतीब किताबामध्ये मिळतली ओलमा तुमका सांगतले लेकिन तुम्ही ते करू शकू शकत मसलन मीना वसूलचे असे आठवे दिसा पाले सगळ्यात वसूल येऊन सांगतले लेकिन तिघा हज्जेचे जे कोणते मॉलिमीचे बस आहे तुमचा सात तारखेच्या रात्री घेऊन होतले काय हरज नाही तर तुम्ही हे ओळखूची जोड नाही की आमचा हज फासिल झाला इथले कोणतं काम तिघा करू दे नाही जे कोणते काम आहे त्याचे हज फासिल झाला अरबा मैदाना वसुदो वक्त कोणतं व्यायाम करू आता पाले सगळ्यात नऊ जणीचा पाले सगळ्या वसूचे लेकिन तिघा ते का करतात मीनाची जे कोणती रात असेल ती राधिकेत घेऊन होतात हे जे तुम्ही परेशान होण्याची जरूरत नाही सहुलत सबब ठाव मिळत्या असं त्या करतो म्हणजे एक आम गलतीयो आजकाल भल्ली द्यायला जाऊ लागली ते तुमका जे कोणते ट्रॅव्हल एजंटवाले वर्तले हजके मेडीची म्हणजे त्यांचा रुमा बी तर ठरवला मग ते खुद आपल्या खाना पिण्याचा इंतजाम करतात त्यांचा आपला इंतजाम करतात वरना ट्रॅव्हल एजंटवाले जे कोणते वर्ते वाटेल
एक व्हडल्या हाला भितर जेवण दरवतात. बफे सिस्टम अशे आमुले आपुल्यो सरी येऊन बफे सिस्टम भितर खेळतात आणि आपुल्या बैसून कार्यक्रम आमुला भेटून ना पर्दो अशी ना काय. हालांकि ट्रॅव्हल एजंटवाले ही चीज करू शकतात, दर्राशी दूर करताना करू शकतात, हे जे आहे त्यांची तवज्जो असे नाही. तिसरी जो पण ती गलती मी तुम्हाला सांगता का उठला, मीनाचं जो पण तो क्याम राहता मीना भीतर आमचे हल्ली मुख्तसर ठावला त्यांना. एक दाखलेशे टेंटा भीतर 20 माणसा घालू होता हिंको ह्यांची कच गलती राहता. मॉलिंगची या ट्रॅव्हल एजंटवाले जे पण तोटे आपले दूर वरवचे असं ठाकलं ठाव केले ते तुम्ही त्यांच्या काही भरूची जरूर नाही. त्यांच्या ते जुजा आणि लढा मराबाला हा कसोशी मी दिलो तिघा तिघा जर असे सबर वगैरे स्वरूपात पडतात मसा करू बाहेर जेवण ते येतात पाठवणे वगैरे येतात मुठ वगैरे जेवण ते येतं काम करतले तुमचा तिघा घरचं नांबुले घरचं नांबुलतो. हे जर वक्तावर तुम्ही भरली मोहताज राहतात कबला दुवा पारित झाले आपली जरुरियात पासून हे भरली जरुरी जहां तक नाव सकतात तिघा इशी काही मास वगैरे तुमच्या मिले को नाही मीनाच्या अय्या मी देतं काही मासाची वगैरे भेटली झाले तर तिथको राहणार आमतर बिस्किट आणि कुरू द्यायचे जाम वगैरे मालिमा तर खाणे त्यांचे 3 दिवस या 4 दिवस सबरेचं म्हटलं असलं तुम्ही समोर जेटली समोर केले त्यातली जे त्यांचे इन्शाल्ला अल्लाचा मान बघायला आज देतो. मी आपल्या असल मौजूदवर येतात तुम्ही सबरे उपर रवाना झाले आपल्या गावात बसून आपले रिश्तेदार दोस्त साधा समाजी मुलाखत करून तुम्ही येतात रस्त देतात झाले हिंगा तुकून तुम्ही गोवा गेले हिंगा तुकून तुम्ही मंगलोर गेले हिंगा तुकून तुम्ही मुंबई गेले आंबुला जैना भी राहो बोल त्यांचं एहराम जे म्हणते एहरामचे कपडे असे आपल्या हाताभीत राहणार हिंगा काय आता बघून कधी कधी आम्ही आपले सामान पॅक करतरी एहरामाची चादर जे म्हणतात एहरामाची खांडी को मेरे मिळत घालतात आणि होतं तरी ते लगेजात मध्ये गेला मी एहरामचं खाणू हातात राहणार त्याचं जैना भी राहो एहरामाचे खाणू आपले आपले जे म्हणते हँड केअर राहतात हातात धरूची बेग आहे त्याची मिळत राहणार एहराम मलन का पहिली ओळखून एहराम असल नियत एहराम तो कपडे दिसून होतो ते आपले अंगात दुवून जॅकेटली शिवणली कपडे असे अंडरवेअर असे बनियन असे हे पुरा काढून करून दोन चादर दिसूचे एक अंगठी दिसूचे दुसरे उपरला अंगावायला एक चादर आणूचे तो अंगुलाचं एहराम अगुल्याचे एहराम सर कोणती होती जे सर काय नाही हमेशा जे कोणती कपडे असे ती काय करतो एहराम एहराम जवाब एहराम बांधू पडे एहरामची नियत करू पडे गुसल करूची सुन्नत असे आता की आबुल्याचे आपले अय्याम आहे महावारीचे अय्याम असे ते अय्याम असणार पण तिघा गुसल करूची सुन्नत असे गुसल करून झाला मग सुन्नत गुसल करून झाला मग एहरामची जे म्हणते अगर तुम्ही चादरे घातले मतलब तुम्ही एहरामची अंगठी घेतले अंगावेला आपलं जे म्हणते अशी बिर्याणी म्हणते खाणू घातले एहराम झाला ना खाली तुम्ही घातले तुम्ही ते वक्ता उपर 2 रकात नावाज करता अगर मकरू वक्त नाही तर ते वक्ता उपर 2 रकात नफल नावाज करूचे नावाज करून झाला मग तो एहराम झाला जत्ता सर तुम्ही एहरामची नियत करूची नाही याला मी उमराची नियत केलो याला मी हजची नियत केलो बोलू त्यात एहराम झाले नियत तुम्ही केले आणि लब्बाईक अल्लाहुम्मा लब्बाईक म्हणले जत्ता एहराम करू तुम्ही तेजानो पुढे अंगळे काढून दिसला सर्व बरोबर एहराम सुरू झालाय जत्ताचा आम्ही नियत करणार नावाज करून झाला मग तो आम्ही जत्ताचा नियत करूचे नाही जत्ता तर आम्ही लब्बाई करूचे नाही जत्ताचा आमचं जे काय एहराम सुरू झालं हे दाखवले तुम्हाला तरी ना का बसला आंग धुवून झाला मग आपली जे म्हणते अंगठी दिसले अंगा उपर जे म्हणते तुम्ही चादर घातले उपरले खाणू घातले आगोली आपली जे म्हणते कुच्ची बांधा आमचा राहतो चुंगे आबुल्याचं सगळं जिस्म शिवाय चेहराचे तिघा पर्दा करूचे फर्द असे जिस्मचं एक केसू तिथे देखतले उमराचे उमरा भीतर तरी तिथं जे काय उमरा जाऊचे त्याचं आबुल्या कारणताना ते कुच्ची बाणा नको तिथे केस वगैरे टाकून राहू नको नियत कैला मग तुमचा नियत करताना जैना भीतर राहू का बघा जेत्ता हवाई जहाज उपर तुम्ही सवार झाला त्याचाच नियत करा त्याच्यानं पुढे नियत करणार कधी हवाई जहाज येतात मौसम निकोरा नाही डिले झाले वखत झालो तरी तुमका जे कोणते असे वडलो वखत एहराम उपर हमका जाऊ शकता गावात दुखून होतली म्हणजे वेदा वाटली हिंगा हज कमिटी मध्ये होतली म्हणजे तुमच्या ठिकाणी रहनुमाई करतली म्हणजे राहतले हज दुसरी मंचावर रहनुमाई करतले राहतले तुम्ही एहराम बांधून झाला मग नावाज पडून झाला मग एहराम ती कापडे घालून झाला मग तुम्ही जे कोणते असे नावाज करून झाला मग हवाई जहाज उपर सवार झाले ते तुम्ही जे कोणते नियत करा याला मी उमराची नियत करणार उमराची नियत केला सांगता मी
ಹಿಂಗೆ ಹಜ್ಜಕ್ಕೆ ತೀನ್ ತರಕಾರಿ ಅದ. ಆಮತೌರ ಒಬ್ಬರ ಹಜ್ಜೆ ತಮತ್ತು ಕರುಜೆ ಅದರ ಬುಡೆ ದೇಖೋನ್ ಉಸ್ ಪಾವತಾದ ನೋ ತನಕಾ ದೇಖೋನ್ ತೆಸೆ ಪಹಿಲಿ ಉಮ್ರಾ ಕರೂನ್ ಎಹರಾಮ ಉತರೋನ್ ತೆಜೆ ಮಗ ಹಜ್ಜೆಚೆ ಅಯ್ಯಾಮ ಬಿ ಹಜ್ಜೆಸ ಎಹರಾಮ ಬಂದ ಹಜ್ ಕರುಜೆ ಹೇಗಾ ಬಂದ್ರೆ ತಮತ್ತು ತರೀಕಾ ಒಬ್ಬರ ಹಜ್ ಚಲ್ತೆ. ಏಕ್ ಮಾನೂಸ್ ಸಾತ್ವೀ ದಿನ ಜಾಗೃತ ಹಿಂಗ ದೂರ ಹೋತಾ ಮಿಸಾಲ್ ಕೆ ಬರೋಬರ್ ತೊ ಖಾಲಿ ಹಜ್ಜೆಚಿ ನಿಯತ್ ಕರ ಎಹರಾಮ ಮಾನ್ಲು ಜಾಲೆ. ತುಮಿ ಜಗೊಂದ್ ನಿಯತ್ ಕರ್ತಲೆ ಉಮ್ರಾಚಿ ನಿಯತ್ ಕರ್ತಲೆ. ಅಗರ ತುಮಿ ಮದೀನಾ ಸೀದಾ ಹೊತೆ ವಾಡೆ ತರ ತುಮ್ಕ ಎಹರಾಮ ಮಂಜೂ ದರದ ನೀ. ಅಗರ ತುಮ್ಕಾ ಕಮೇಟಿ ಯಾ ಟ್ರಾವೆಲ್ ಏಜೆಂಟ್ ವಾಲೆ ಜಹಾಜ್ ದರಿಯಾ ಸೀದಾ ಮದೀನಾ ಪಹಚ್ ಕರ್ತ ವಾಡೆ ತರ ಹಿಂಗಾ ತುಮ್ ಹತ್ರಿ ತುಮ್ಕ ಎಹರಾಮ ಕರಾಮ ಕೈ ನಾಯ್ ಕರ್ಸ. ಮದೀನಾ ಜಗ ಆಪಲಿ ಆಮ ಕಪಡಾ ಉಪರ್ ಉಸುಲಿ ಮಕ್ಕೆ ಮುಕರ್ರಮ ಅದ ಬರ್ತದೆ. ತುಂಬ ಫ್ಲೈಟ್ ಜಿದ್ದಾ ಹೊತ್ತ ಜಿದ್ದಾದ್ರೂ ತುಂಬ ಮಕ್ಕ ಹೊಡ್ತಾರೆ ಬರಾವ್ ಕುಸುಮ್ ಎಂಬ ಅಮಿಕೆ ಹೊತ್ತು ಹೊಡೆಸ್ತಾವೆ. ಜಿದ್ದಾ ಹೊತ್ತಿ ಮದೀನಾ ಹೊತ್ತಾಕ್ತಾವ್ ಮದೀನಾ ಹೊತ್ತಾಕ್ತಾರಿ ತುಮ್ಕ ಬಿಜಿ ಜೊತೆ ಎಹರಾಮ್ ಬಂತಿದ್ದವರನ್ನೇ. ಜಿದ್ದಾ ಹೊತ್ತಾಕ್ತಾರಿ ತುಮಿ ಎಹರಾಮ್ ಬಂದ್ರೆ ಎಹರಾಮ್ ಬಂತು ಅಸಲ್ ಠಾವ್ ಜೊತೆ ಅಮ್ಚಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಮನುಷ್ಯ ಎಲಂಬ್ಲಂ ಬಜಾರ್ ತು ಠಾವ್ ಕೇಜಿ ಅಮ್ಕ ಕಾಯಿಲ್ಲ ಅಮೆ ಹೊಜಾದ್ರೆ ಹೊತ್ತಾರೆ ತಸದ ತು ಠಾವ್ ಯಾವ ಪುಡೇಕರ್ ಅಲ್ಲಿ ನಿಯತ್ ಕರು. ಜಿದ್ದಾ ಹೊತ್ತರಿ ಬಟ್ಟೆ ಒಬ್ಬರು ಮಿಲ್ದ ಅಮ್ಕ ಉಮ್ರಾಸು ಹಜ್ಸು ಇರಾದಾ ಕರ್ತಲಿ ಮನುಷ್ಯ ಹಜ್ಜೆಜಿ ನಿಯತೇನ್ ಉಮ್ರಾಜಿ ನಿಯತೇನ್ ಬರ್ತಲಿ ಮನುಷ್ಯ ತೇಜಿ ಬೌಂಡ್ರಿ ಕ್ರಾಸ್ ಕರುದಾನಿದ್ದು ಎಹರಾಮ್ ಬಂದು ನಶೆ. ಎಹರಾಮ್ ಬಾಂಧಲಾ ಮಗಿರ್ಕ ಕ್ರಾಸ್ ಕರು ಸಕ್ತ. ಅದರ ಎಹರಾಮ್ ಬಾಂಧನ ಕೆಲೇ ತರ ಇಂತ ಹುಕುಮ್ ಕರ್ತ ಒಪ್ಪ ದೇವನ್ ಠಾವಾಲ ಎಹರಾಮ್ ಬಂದು ಯಾ ದೂಸರಿ ಕೊಂತು ಮಿಖಾದ ತಿ ಮಿಖಾದ ಉಪರ ಹುಸುಂತ ಎಹರಾಮ್ ಬಂದು ತುಮಿ ಎಹರಾಮ್ ಬಾಂಧಲಾ ಮನ್ ತುಮ್ಕ ಚಂದ್ ಚಿದೋ ಹರಾಮ್ ಬಂದ ಚಾಯೆ ತುಮಿ ಉಮ್ರಾಸ ಎಹರಾಮ್ ಬಾನ ಚಾಯೆ ಹಜ್ಜಸ ಎಹರಾಮ್ ಬಾನ ತೈ ಜೀ ಅಮುಲಾಚೆ ಹಕ್ ಬಿ ಶಿವಲ್ಲಿ ಕಪಡೆ ಚಾಲುಕ ಶಿವಲ್ಲಿ ಕಪಡೆ ಬಲನ್ ಕಲ ಮುಸ್ಲಾನ್ ಹಿ ಜೆ ಕೊಂತಿ ಅಶೆ ತೋ ಏಕ ಚಾದರ್ ಹೇಗಾ ಆಮಿ ಇಶಿ ಶಿವತಾರ ಅಂಗುಟಿ ದಿಸು ಜಾತ ಹೇಗಾ ಬಲತ ಶಿವಜೆ ಬಲ ಹೇಗಾ ತುಮಿ ಕಾಕಡಾ ಕಿವಾ ಹೇಜೆ ಧರ್ಮನೆ ತುಮಿ ಕಾ ಬಲತ ತೇಗಾ ಪಿನ್ ಲಾವಾ ಇಶಿ ಮಿಲೋನ್ ಧರ್ಮಚಿ ಜಾಯಿ ಹರಾಮ ಅಶಿ ತುಮಿ ಓಕಸ್ ಫುಲಾ ಚಾದರ್ ಜೆ ಕೊಂತ ಅಶೆ ಇಶಿ ಬಾಂಧತಲೆ ಆಪಲೆ ಅಂಗಾವ ಎತ್ತ ಹಿಂಗೆ ಧಾರು ಶಿವನ ಅಶೆ ಧಾರು ಶಿವನಾಸ ಅಮ್ಕಾ ಕೈ ಮತ್ಲಬ್ ನ ದೇನೆ. ಲೇಕಿನ್ ಸಾದಾ ಚಾದರ್ ಕೆ ಗೆನುಕಾ ಶಿವಲ್ಲಿ ಕಪಡೆ ಕಾಣ ಸಾದಾ ಚಾದರ್ ಗೆನು ನಮಿ ಮಿಸುಜಿ ಅಂಗುತಿ ಬಾಂಧಲಾ ಪರಿ ಅನಿ ಸಾದಾ ಚಾದರ್ ಅಂಗಾವಪರ ಬಂದಿ ಶಿವಲ್ಲಿ ಜೀದೋ ನ ಟೋಪಿ ನ ಬನಿಯನ್ ನ ಅಂಡರ್ವೇರ್ ಇಸ್ರಿ ಕೊಂತು ಜೀದೋ ಎಹರಾಮ್ ಕಿ ಹಾಲತೆ ಇರೋದು ಅಮುಲಾ ಕಲ್ತಾನೆ. ದೂಸರೆ ಅಮುಲಾ ನೆ ಅಬುಲ್ಲಾ ದೋಗಿ ದಾನ ಸಬಬ್ ಕೋ ಚಾಶಕಾ ಮುಸ್ಲಾನ್ ಅಮುಲಾ ಸಬಬ್ ಮಾತೋ ಡಾಪುಜಿ ಆರಾಮ್ ಮಾತೋ ಉಗಡೆ ದರತ ಹಮೇಶಾ ಅಲ್ಲಾ ತೋ ಕಮಾಲ್ ಅಲ್ಲಾ ತೋ ಭೇ ಬಲಾ ಕೆ ಅಲ್ಲಾ ಜೆ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹಮೇಶಾ ಮಾತಾ ಉಪರ ಇಮಾಮಾ ತರತೋದೆ ಮಾತಾ ಉಪರ ಟೋಪಿ ತರತೋದೆ ಹಜ್ಜೆ ಹೊತ್ತಾಡೆ ಉಮ್ರಾ ಕರ್ತಾಡೆ ಎಹರಾಮ್ ಬಿ ತಾಡೆ ಮಾತೋ ಉಗಡೆ ಗಲತ ಹುಕುಮ ಅಶೆ ಮಾತೋ ಡಾಪುಜೆ ಜಗ ಜಾಯಿದ್ ನಾಯ್ ಉಮ್ರಾ ಕಿ ನಿಯತ್ ಕೈಲಾ ಮತ್ ಹಜ್ಜೆ ಕಿ ನಿಯತ್ ಕೈಲಾ ಹಾಲತೆ ಎಹರಾಮ್ ಬಿ ತರ ಈ ಚೀಜ್ ಜಾಯಿದ್ ನಾಯ್ ಇಶಿಕ ಅಮುಲಾ ಅಬುಲ್ಲಾ ದೋಗಿ ದನಾದು ಹತಾ ಅದರ ಗ್ಲೋಸ್ ಗಲುಚೆ ಆರಾಮ್ ಹತಾಜೆ ಗ್ಲೋಸ್ ಅಂದರ ಹತಾ ಅದರ ಗ್ಲೋಸ್ ಗಲುಚೆ ಆರಾಮ್ ಅಮುಲಾ ಸಬರ್ ಪಾಯಾ ಬಿದ್ದರ್ ಇಸ್ತಾಕಿನ್ ಗಲುಚೆ ಆರಾಮ್ ಅಬುಲಿ ಪಾಯಾ ಬಿ ಇಸ್ತಾಕಿನ್ ಗಲ್ತಲಿ ತಿಜೆ ಪಾಯಾ ಡಾಪುನ್ ರಾಮ್ ಅಮುಲೋ ಆಪಲೆ ಪಾಯಾತಿ ಇಸ್ತಾಕಿನ್ ಗಲು ಸಕೆ ನೆ ಅಮುಲೆ ಅನಿ ಅಬುಲಿ ದೋಗಿ ದಾನಿ ಹತಾ ಬಿದ್ದರ್ ಸಾಕ್ಸ್ ಗಲು ಸಕೆ ನೆ ಅಬುಲ್ಲೆ ಸಬರ್ ಹಮೇಶಾ ಚೆಹರಾ ಸೋ ಪರ್ದೋ ಲೇಕಿನ್ ಹಾಲತೆ ಎಹರಾಮ್ ಬಿದ್ದೆ ತಿಕಾ ಸಾಮ್ನೆ ಬಂದ ಚೆಹರಾ ಪುರಾ ರಾಮ್ ಅದರ ಗೈರ್ ಮಹರಮ್ ಮಂಚೆ ಸಾಮ್ನೆ ವಾಟೆ ತರಿ ದೂಸರಿ ಮಂಚೆ ಸಾಮ್ನೆ ಆಯಲ್ಲಿ ಸುರತೆ ಬಿದ್ದರ್ ತಿಕಾ ಹುಕುಮ್ ತಗಲ್ ಕಾಯ್ದವ ಚೀದೆ ನಿಶಿ ಆಡ್ ಕರ್ತಲಿ ಅಮುಲಾ ಅಮುಲಾಂತಿ ಆಡ್ ಕರ್ತಲಿ ಎತ್ತ ಉಲಮಾ ಜಗಾಜಿ ಹಾಲಾತ್ ಬಲ್ತೆ ಸಂಕಟ ಕಲ್ಸ್ಲಾನ್ ಅಗರ ಅಮುಲಾ ಸಮ್ಮಿತಿ ಹಾಣು ಹಲೂನ್ ರತ ಆಪ್ಲ ನಿಕಾಬ್ ಹಲೂನ್ ರತ ಸರಿ ಗೈರ್ ಅಮುಲಾ ಸಮ್ಮಿ ನಿಕಾಬ್ ಹಲ್ತಲಿ ಗೈರ್ ಅಮುಲೆ ಗೆಲ್ಲೆ ಬರಾಬರ್ ಜಗ ನಿಕಾಬ್ ಸೋದರಿ ಇಶಿಕ ಅಮುಲಾ ಅನೆ ಅಬುಲ್ಲಾ ದೋಗಿ ದಾನ ತೋಕೋ ಪರಮಲಾಚಿ ಬಲ್ತಿ ಉಚಿದು ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಕರುಚೆ ಹರಾಮ್ ಅತ್ತರ್ ಲಾಂಚೆ ಪರಮಲಾದ ಸಾಬೂನ್ ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಕರುಚೆ ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಚಿದೋ ಜಗಂತೆ ಅಶಿ ಹರಾಮ್ ಅಶಿ ಮಾತಾ ಉಪರ್ ಜಗೆ ತೇಲ್ ಗಲುಚೆ ಆರಾಮ್ ಅಶಿ ದಾಡಿ ದಾಡಿಯ ತೇಲ್ ಲಾವಚೆ ಮಾತಾ ತೇಲ್ ಗಲುಚೆ ಇಶಿ ಅಬುಲಿ ಜಗಂತೆ ಅಶಿ ಮಾತಾ ತೇಲ್ ಗಲುಚೆ ಟೀಕಾ ಜಗಂತೆ ಅಶಿ ಜಾಯಿದ್ ನೆ ಅಂಗಾಜೆ ಕೊಂತ ಕೇಲ್ ಅಶಿ ನಾಕೆ ಅಶಿ ಹೇರಾಮ್ಚಿ ಹಾಲತೆ ಇರ್ತ ಕಾಡುವ ಮಸಾ ಕರ್ತಲಿ ದಾಡಿಯಿಂದ ಕೇಸ್ ಹಾಲ್ ಪಡಲೆ ಹೆಜೆ ಉಪರ ಕೈ ಅಮ್ಚೆ ಕೈ ನೆ ಆಮಿ ಕತ್ಕಾಲ್ ಬರೂನ್ ಕೇಸ್ ಕಾಡ್ಲ ಯಾ ಆಮಿ ಒಲಹಾ ಜಗ ಮುಸ್ಲಾನ್ ಆಮಿ ಕೇಸ್ ಉಡುಗುತ್ತಲಿ ಕೇಸ್ ಕೇಸ್ ಉಡುಗುಲೆ ಫನಿ ಏನು ತೆತ್ತ ಅಮ್ಚೆ ಉಪರ್ ಜಗಾಯ ತಾವಾ ಮಾಜಿ ಬಸ್ ಅಪ್ಲ ಆಪನ್ ಕೇಸ್ ಹಾಲ್ ಪಡಲೆ ಅಮ್ಚೆ ಉಪರ್ ಕೈ ನೆ ಮಸಾ ಕರ್ತಲಿ ಕೇಸ್ ಆತಾ ರೈಲೆ ತೆಜೆ ಉಪರ್ ಅಮ್ಚೆ ಉಪರ್ ಕೈ ತಾವಾ ನೆ ತತ್ ಮಂಚೆ ಬಿದಾ ಕೇಸ್ ಆಯ್ಲೆ ಕೇಸ್ ಆಯ್ಲೆ ಆಮಿ ಕಾಡಲ್ಲೇ ನೆ ಜಬರ್ದಸ್ತಿ ಕೇಸ್ ಹಸುನ್ ಹಸುನ್ ಖಿಲಾಲ್ ಕೊಡ್ತಿ ದರದ್ ನೆ
इशिके सगळे किस्माचे कोणतो केस आम्ही खुद काढला तरी आमचे उपास दुखद्याचे हराम असे इशिके घाऊ मेली सरी हज्जे होते वाटे हालते हराम भीतर आम बिस्तरी करूचे शहावतची निगान एक दुसरा पलवचे एक दुसऱ्याचे जिस्मा हात लावचे बोसा घेऊचे ही तमाम चीज हालते हराम भीतर हराम असे जानवरांचो शिकार करूचे हे को हालते हराम भीतर हराम परिंदाचो शिकार करूचे ती पलतरे पारवी बनली आहे पारवा शिकार करूचे थोडा आमरुचो को आमचा हुकूम नाही त्यांना हरामचे हुदूद भीतर पुरे हरामचे हुदूद भीतर आणि हालते हराम भीतर दोन्ही सुरते भीतर आमकं नाही आम्ही हराम उतरून उमरा झाला मग किरकोळ ती काय पारवे आहे आम्हाला अंगाची कापडं घालवाटे आम कापडे घेतला बोल काय हराम हराम म्हणजे पुरे हुदूद भीतर न जानवरं मारू शकता न परिंदा मारू शकता न त्यांचा शिकार करू शकता तुम्ही हराम बांधून झाला नाही घिंगा दोन अलहमदुलिल्ला सफर उपर रवाना झाले जिद्दा पावले जिद्दा पावला मग त्याची जे कोणती कारवाई होता रिसेंटची कारवाई होता कमी कमी भीड राहला जे काय वखत झाला पुरे सबरू सुकून जरी त्याला बर्दाश्त केले तरी थिंगा तुम्ही तुमका काय करतात का होता त्यांची बस केली होता मोहल्ली माझी ती बस आवर सवार करून मक्के मुकरमा पोहोच करतात कोण एक घंटाचा सफर कमी कमी तुमचा दोन तीन दोन चार घंटे तर लागू शकतो तफ्तीश आणि जे कोणते असे थाटी खाती थावावर असून दोन दोन तीन तीन थावावर तुमचे उभे करत असले तुमचा जिद्दा तुम्ही मक्का पावता असेल घंटाच्या मध्ये दोन तीन चार घंटे पण लागू शकतात बहरहाल मक्के मुकरमा पावला मग तुमका आपले जे कोणते असे रुमा बिन उतरवला मग आपली जे कोणते असे दरुया करून बारीक जाऊन इतमिनान तरी जे काय हरम शरीफ अरे रवाना जाऊन मस्जिद हराम अरे रवाना जाऊन उमराची नियोजन होते मस्जिद हराम भीतर दाखिल तरी तिकच दुआ पडते जे कोणती दुआ आम्ही हराम मिरजगी दाखल झाली दुआ पडतात बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्सलाम अला रसूलिल्लाह اللهم اغفر لي ذنوبي وافتح لي ابواب رحمتك دعاء محراب بالذي داخل لازم قولي سنة ده مسجد حرام بيت داخل لازم كعبة اوپر پہلی نظر پڑھنا من دعاء قولي سنة ده جے کون تی دعاء معقوم ہوتا گئے ہیں تے وقتا اوپر قبولیت سے وقت ہیں تو پہلی نظر کعبة اوپر پڑھنے سے لے کہے جے کہیں دعا میں مقتلے کی دعا اللہ قبول کرتا ہے तुम्ही कोणती दुआ तुमची खास जाऊ शकता इमान पर खातिमा बुद्ध वाढले आम दुआ पण घेऊ शकता एक मोमीन चलो ही दुआ खुसूसन आणि आपली तमाम दुआ आहे अल्लाकडे जे काय ऍडव्हान्स भीतर मागून करावा की आम्ही आईंदा जितकी दुआ करतले ती पुरा दुआ आमची तो कबूल करतो ऍडव्हान्स भीतर आम्ही सगळं दुआ कबूल करून घेतायला लागतो बहरहाल त्याने मन मताज भीतर येऊन करून तवाफ कोर्सो जे म्हणतो ठाव असे हजऱ्यांवर ते सामने येऊन करून त्याच्या आधी रुस करून आम्ही जे कोणते असे काबतुल्ला आली रुस करून बिस्मिल्ला अल्लाह अकबर हात उचलत नियत करते तवाफची नियत मी आपण सात चक्कर तवाफ करता हात उचलून बिस्मिल्ला अल्लाह अकबर बनले बदला वाटे हात लावून झाले काबत हजऱ्याचा हात लावून हातापासून विसरून लागले अगर आम्ही तोड धरून आपले होट तिघा धरवू शकतात ते सुन्न दिसेल भीड भीतर आमदारांवर मौका दिला नाही तसं धूर लागेल ते कोणते असे आम्ही हाती इशारा केले त्याच्याने आमचं दवा सुरू करतो तो दावा इसतो जे कोणतं असे आमचं हजरे असतो तरी काबतुल्ला रचलो आणि जे कोणते असे आम्ही चुमको सुरू करतो आ मुलाचं वेग आहे सुन्न दशे हे दवा भीतर आपलं हो खांदो जे कोणते असे चादर अंगावर चादर इशी काढून करून अंगावर घालतले हो खांदो उजवो खांदो उघडे जातो हे सिर्फ तवाफ भीतर असेल नाही हमेशा उघडे घालू का म्हणून नाही हमेशा सगळं ढाकून नव्हतं आमकात आम्ही वलखदार जाऊन तवाफ आहे एराम म्हणला खांदो उघडे घालते खांदो उघडे घालते तवाफ भीतर खाल्ले तवाफ भीतर साधून चक्कर भीतर आमका जे काय खांदो उघडे घालते सुन्न तसे आम्हाला सगळं अजूनही सिर्फ उमराचे कसं ते उमराय सांगतो ना त्याचे मग जे कोणते असे अबोली आणि आमुले तिघा आमदारावर सरी करतात आमुला करून अगर मौका मिळता तर जरा गुरुची तीन चक्कर भीतर जरा तेच तेच चुंबू करून सुंदर अगर भीड भीतर चुंबू सके नाही तरी आम रस्त्यात तरी चुंबू दुआए कोण तिघा ती पडू शकता कुराने पाक ती तिलावत करू शकता जिक्रस्कार करू शकता कोणती मसूर दुआ करू का नाही अब्बाला आतीना दुनिया हसना वाली दुआ जे तुमचे असे ही एक दुआ जी काय सुन्नत म्हणायला ही आहे की कोणती कसली दुआ आम्ही करू शकता कोणतं मसूर द्वार आहे काबाचे दरवाजा नांदला असो खेचान गेलान कोणी कोणते असे आमचा होतो म्हणून पुढे आम्ही वापस येऊ पुढे रुक्ने इमानीकडे आयला ना किंवा जे काय एक कोणावर कोणता हात लावून की आमचा सुन्नत आहे खाली जगा इशी हात लावून त्याच्या मग
হাত লম্বি হাতা বসি কোনো কম নাই, হাত লম্বি আমি পড়ে আনছি। ঠিক আছে, তখন হাজরে আসবাদ করে আইলাম না, এক চক্কর পুরা রাখ, এসলে সাত চক্কর পুরা কেলাম তবাব মুকম্মল। সাত মর্তবা আমি কাবাতে আকরাম গোলা মন্দির করতেছে, আমি তবাব মুকম্মল দাদ ও হাজ্যেসো রুকুন উমরাসো রুকুন। তেজ মত দোন রকাত নামাজ করুচে, যে কে সুন্নত আছে হানফি মানুষাকড়ে, হি নামাজ ওয়াজিব আছে। দোন রকাত নামাজে বলে কাম পড়তলে সূরা ফাতিহা মত পহিলি রকাতে বলে কুল আল কাফিরুন, দুসরে রকাতে মত সূরা ফাতিহা মত কুল আল্লাহু আকবার নামাজ করুন দাদা মত। খাস করুন জমজম পানি কোড় ধরুন তুমি সুন্নত আছে, দোয়ায় করুচে আপনি তিয়া তখন সফা পাহাড়ি সফা হারি হচ্ছে সফা মারবা তারপরে সহি করতাম সফা করে আইলাম সফা উপর এগুন করুন কাবতুল্লাহ রুখ করুন দোয়ায় করুচে। হি কিডা ফুলকা যে করতে ধরুন গেলে হেজে গেলে পড়ুচি দোয়ায় কো হ্যাঁ হি কো হি পড়ুচি সুন্নত আসলে দোয়ায় হি কো পড়ু সকতা দুসরি দোয়ায় কো করু সকতা আপনি কো দোয়া পড়ু সকতা তুমি বল দিও তকবীর চি যে বন্দে আলফাজ আছে তিসরা কালিমা ওগেরা আছে হি যে বন্দে আছে পড়ুন ঠিক আছে তখন খাল টাউন সফা তখন মারবা হারি হতো ওদিন তোমরা বাটে উপর তাহলে গ্রিন লাইট দেখতে একটা হোক যে কোনো ঢাবা গ্রিন লাইট শুরু জালি তিয়া তখন আমুলা সব যারা পাঁচ পাঁচ শুরু করুন আগুলা তো নয় সির আমুলা সব দুসরি গ্রিন লাইট এটা আছে পাঁচ শুরু করে তেজাম বিলি আম রাস্তার ধরে শুরু করছে ধাবতো মতলব নই না সফা তুমি শুরু কেলে মারবা অসুন পাবলে এক চক্কর মারবা পাবলা নকো জিসিদস দে আজকার আনি দোয়ায় পড়ুচে তিয়া তখন ওয়াক্ফ দেউচে সফা আনি দোন দলে তিসরো সফা তখন গেলে মারবা পাবলে তিন দলে মারবা তখন সফা আইলে চার দলে বিজি সফা তখন মারবা গেলে পাঁচ দলে মারবা তখন বিজি সফা আইলে ছয় দলে আখেরি সফা তখন মারবা উপর গেলাম সাত দলে ও সূর্য এক এসো এক হে দোন মিলুন এক নয় সফা তখন মারবা গেলে এক শৌর মারবা তখন সফা উপর আইলে দোন দলে কুল সাত চক্কর করতে এক মর্দা ওসুচে এক মর্দা আমচে কুল মিলন দেখে সাত চক্কর দা মানে মলত নামী কদাত মোহলা আমকা ইচ্ছে চাঙ্গলা কি ওসুন এমচে বলা কিছু না হ্যাঁ তুমচে খেলা তো সফা তখন মারবা পাবলা নু এক শোধ দাদা মারবা তখন ওয়াপস সফা হ্যাঁ দোষ গোয়া যে সাত চক্কর দালে সফা তুমি শুরু করো মারবা উপর খতম করুচে এটা যখন দেশে হো দুসরো রকম করা যাবে কোন রকম গেল না তিসরো রকম যখন দেশে আপনি কেস করে দিয়ে আসেন আগুলি যে আপনি তো রকম কথা বুঝলেন আপনি জুমখাড়ে যে আখির তখন এক পর্যে বগত কেস কাট করে দেন তেমন রেডা কেন তেটলে কাজে আপনি কথা আমরা তো কেস করছে করুচে হালাক করুচে তুমি সহি আছে আলবত্তা হালাক করুচে আফজল আছে পেগম্বর সাল্লাল্লাহু আলাইহি ওয়াসাল্লাম পুরো কেস পুরা কাম শান টকলা বলতাম হালাক করুচে আমলাকে হামিদা আফজল হ্যাঁ পেগম্বর সাল্লাল্লাহু আলাইহি ওয়াসাল্লাম মুসলিম আছে তিন মার্তবা দোয়া দিয়ে লাগে আল্লাহু মাগফির লিল মুহাল্লাতিন তিন মর্তা গায়ে দিলে সাহাবা পুত্র জানি কেস করছে কেলি মানছে তো কাউ তুম বার বার রসুল্লাহ সব দোয়া দিলে চৌথী মর্তা পুছলা না ওয়াল মুখাসিরি বলে হ্যাঁ কেস করছে করতে মানছে কি কো মাগফিরাত করো হে এতে কাম দালে তুমি কেস কাটু দালে তুমি উমরা দালে এতে তুমি উমরা দালা না এরাম উতরবা আপনি যখন দিয়ে আম লিবাস যখন দেবে তো লিবাস দেবে মক্কা বিতা বাড়ি দেবেন মক্কা বিতা রাম জ্যাদা জ্যাদা তওয়াফ করু সত্তা তুমি তওয়াফ করুচে ঠিকা সম্মান বললে ইবাদত তওয়াফ করুচে আর হালাত বিতর বলে তওয়াফ করুচে ইবাদত সহি সিরফ উমরা বিতর আমি হজ বিতর আসলে তওয়াফ উমরা আমি হজ ইলামা কো করু সত্তা তেজে মধ্যে তুমি যে বন্ধে কাম আসলে আগর তুমি মদিনা গেলে গেলে পড়ে তাহলে মদিনে মনোহরাচে আয়াম গুজরম দালা তেজি তরফি তুমি সম্মেলন এসেলি মদিনাচে আয়াম দিকা গুজরম দালা মাপ্প দেশে তুমি মক্কা তরি মদিনা তখন এহরাম মানুষ নেতা তুমি চার পাঁচ দিশা পরে সাত আট দিশা পরে আসতে মদিনা তখন ইয়া কেন দিয়ে দিশা পরে আসতে দিয়া তখন কো উমরা তো এহরাম মানুষ নেছে কিছু ইয়া তো মদিনে উমরা তো এহরাম মানলা দিয়া তো এখন উমরা তো এহরাম মানুষ নেছে কিছু পরে উমরা গেল কিছু কে করছে তেজন সাতবী দিলিজা আইলাম সাতবী দিলিজা যে তুমি কাম রাখতে কথা বললাম তুমি আপলে যে বলতে রুমা বিতে বাটে কমরা তো উদাকা যে বলতে ফ্লেটা বিতে বাটে তিয়া দুগুন যে বলতে যে তুমি হাজ্যেসে এরাম মানলে এরাম মানছো তরিকা তো করতে করতে তুমি তুমি সামনে কাম করো আপনি শিওলি কাপড়ে কাড়লে আমি এরাম মানলে দরকার নামাজ কেলে নিয়ত কেলে এটা যে বলতে নিয়ত করবে তুমি হাজ্যেসে নিয়ত করবে হেদান উপরে যে বলতে কইলে হবে তো উমরাছি নি তেজে মত তুমি তিয়া দুগুন মিলা গেলে হতে মক্কা মুকাররমা দুগুন মিনা কিনতলে আটো জিনিস যা সব দিস দেখা যাচ্ছে তোমরা মিনা কিনা হচ্ছে কোন মহসুস কে আমল নাই তৈরি করছে নামাজ আপনি আপনার রাস্তা উপর পড়ুতে আসলে পাঁচ রাস্তাটি নামাজ কি আমি আপনার রাস্তা উপর পড়তাম ते दर्ज जे कोणते असे आपल्या वक्तावर पाच वक्ताची जे कोणते असे नमाज करूचे सूर हुरूप जाता सर पुरा दिस या कायम करून राहून बलके रात को राहून पाले सकन राम नऊ दिवजा पाले सकन आईला मग मिला चुकून आरोपा हो तुझे आमदार काय होतं मी तुमचं चांगलं रात्रीकच घेऊन होतात रात मुकंबल करू पुढे पाले सकन येऊन पुढेच घेऊन होतात वस्तू हरकत नाही त्याच्याबद्दल काही रुकावट नाही मी त्याच्यामध्ये सवारीची परेशानी जाता इंतजाम करतली माणसं सगळी जाता तुम्ही त्या ढावात पाहू शकेल त्यासो तुमचा आजार जे कोणते असे रात्रीकर घेऊन होता त्याने रात्री बाहेर पडले सकरात गेले गेले तू सकरात गेले अर्धा मैदाना पावला मग जो जे कोणतं दीड हजार नऊ दिले त्या सप्तम अहम तरी दिस सूर जवाल झाला मग दुपारचं होता झाला मग कुठून लागले सूर हुरूप जाता सर आणि त्याच्यानं एक धाकलो शिवा पुरा लम्हा अर्धा मैदानाचं दुधरावचे फर्ज अशी दिसाचा तो हिस्सो रात्रीचो तो हिस्सो दोन हिस्सो मिळून गुजरवचे त्याचे वाजी पद दोन हिस्सा मिळतो एक हिस्सो गुजरवला हज पुरा जातो आणि एक वाजी सुगल्ली सुरजे उपर त्याचा जम चौका पडतो का सर तुम्ही गेला मग अर्धा मैदाना पावला मग तिया काम करता होता दोनपराची आणि तीनपराची ही दोन्ही नावा दंपराची वस्ता पडते दंपराची नावात पहिली पडले त्याच्यानं तिंपराची नावात पडते फोरन दोन रकात मुसाफिर वाटेल या दुसऱ्या वाटेल अमरावती काय दोन रकात पडते त्याच्यानं जे कोणते असे दंपार आणि तिंपारची नावात तुम्ही मारे झाला ना सगळं टाईम जे कोणतं तुमचा मिल्ला दंपार तुम्ही लागले सूर होऊन जातात तो सन्मान किंमतची वस्तू जेणेकरून तुम्ही जेटले होते पुरस्कार करू शकतात जेटली द्वारे करू शकतात शर्मिंदा रोगे शैतान सूर हुरूप झाला मग अल्लाह तर्फी जनता हाजिया तो हज कबूल झालो मग ऐलान जाता आणि अल्लाह त्याचा माफ केलो मग ऐलान जाता शैतान आपले माथावर माती घालते रडते बलता सगळे वरच आपण एका चतुर्देशी भटतो ते राहतो आज अल्लाह ह्याचा माफ केलो आपली मेहनत पुरा केली त्यासोबत ते वक्ताची किंमत ओळखू का तिघा सबील देऊन त्या सर्व माणसे हळूचार करूच्या भीतर वखत तारी करतात टाळून आपली माणसं करा मदत करा लेकिन तिचे तिथं जम्मूच्या भीतर ते काढून द्यावे हे जे लोक जाय करणार आपली दुहाई करा आपले सर्व आपले वालीलाईन आपले उतारले की रिश्तेदार गावा सर्व पुढे आले की इस्लाम सर्व ते वक्तावर खुसूसच तुम्ही जगाय दुहाय करा तिघा सूर करून झाला मग मगरेबेचं वक्त सुरू झाला मग तिया जेवण बाहेर पडून मुलतरीफा फवरन बस मिळली येऊन आले कमी कमी दमका जे काय येतात तिघातून मुलतरीफातून बाहेर पडतात कोणा मीना चुकून अर्पा चुकून मुलतरीफा येतात वडलं वखत पण आणू शकता त्यातून तुम्ही कोशिश करायला होत नाही जटली दक्कन बाहेर पडू शकले तू रुगरून झाला फवरन बाहेर पडले तिघातून मुलतरीफा ही रात जे कोणती असे दसवी दिली नववी दिलीचा खतम झाला ना ही दसवीची रात ही पावसे दाबू दिस पुरी दुनिया में तर सण राहता हाजी म्हणजे सण नाही तई जेवण देशची रात मुजदलिफात गुजरवते मुजदलिफा पावला ना मगरिबेची आणि ईशाची नावात सरी पडू आमचा नावापर 15-20 मिनिटाचं सफर म्हणून तुम्ही इंद्रा जायना किती धरवा 2 घंटे राहू शकता 4 घंटे राहू शकता 6 घंटे राहू शकता मी आलो हे तुमची किस्मतेवर अल्ला त्याला किशी धरवण्याची किशी लागते पुरे सब्र चुकून सरी पाणी सरी धरवा संस्कृत माहुल्य वाटेल सुधार वाटेल पाण्याची बॉटल तरी धरवा आणि त्यांच्या हाताविरुद्ध पाणी घेऊन धरवा सफर भीतर परेशानी जाऊ शकता बसदार बसल्याकडे एसीची बसते लावचे बावजूद गरमान परेशान जाऊ शकता तर आज मुजदलिफा पावला ना पहिली मगरिबेची 3 रकात पुढे तरी मी ईशाची 2 रकात पुढे ही रात तुम्ही जे काय इबादत भीतर गुजरावा जराशी वर आराम करा फाले सकन झाले बराबर फाला पान बनले बराबर फालाची नावात सुरूचे त्याच्यानं तिघा चुकून चुकून त्याचे बाहेर पडूचे त्याचा सूर तुलू जाऊन पुढे पुढे जेवण त्याचे त्यातून बाहेर पडू सूर खाली सूर सूर तुलू तू तुला पुढे बोलू सूर तुलू झाले बराबर जिशी सूर तुलू झालो मुलतरीफा धावगे लिसा तिघा चुकून बाहेर पडून मीना মুজদালিফাতুন মিনা উসব ফাসিলা আমদর আবার 3 কিলোমিটার 4 কিলোমিটার আসলো বললি বলা দক্ষিণ পাহলে তো চলে নাজলান তোমরা আরতি বাটে রুতুবা পড়লে দরাজি চুমকুনে উঙ্গা পড়লে তকলিফ জালি কি তুমি জাইনাত করো মুজদালিফা ভিতর কো কোনো টেন্ট নাই তিয়া আমদর আবার মানুষ তারি আরি লাও সকতা বাই জাইনাত রে দরওয়াজা কা মুসলমান আপনি সাথী যে কোড়ে তাকে সরি ধরো আপনি যে ওয়াজে সুলান মঞ্চে ওয়াজে তেন্তে পুতাকে আলাদ মানুষ কোশি করা ইস্তিনজা করবো তাদের সামনে কে লাগে ইস্তিনজা খানা আয় দেখে ইস্তিনজা খানা বিলো তুমি সেজন তুমি মুজদালিফা তখন মুজদালিফা তখন মিনা আইলে মিনা আইলা না দাবুয়ে দিশা যখন দেশে তখন দু তিন কাম করতেছে পেলে কাম যখন দেশে যাবরে আকাবা উপর রবি করছে পেলে যাবরা উপর রবি করছে পেলো করুছে দুসরো করুছে তিসরো আখিরি যাবরা না তিনি আয়ম রবি করছে সাত কঙ্কর জায়গা মারতে একে একে করুন তেজাবাদ তিনা যখন তুমি কাম তুমি উপর কুরবানি হতে আসা তুমি পেলে তো বেঙ্কাল তো ভরলা আছে ঠিক আছে পেলে বেঙ্কাল তো ভরল না তরিম তুমি যখন দেশে কোরবানিচো আমল যখন তো কোরবানি বলান তুমি তো জমির তামত্তু বলে দিলাম তামত্তু হজ কে এলি সরত উপর তুমি জায়গায় এক জায়গায় জানবার কোরবানি করতে বাকি হচ্ছে আগর তুমি রবি কেলে রবি করুন দাঁড়ান তরতিব করা বললাম কোরবানি করুছে জানবার দেওয়া করুছে তেজের যখন দেশে কেস করছে যিনি কেস পড়ে কাটলে এটা বলছি সেখানে আপনি রাজ্যে আমি করবো আমার রাজ্যে আমি করবো কেস কাড়ুন দাঁড়ান এরা বলতে হচ্ছে হ্যাঁ এসলে কাম তুমি কেলে আগে পিছিয়ে যাও সত্তা তুমি পহলে কেস করা পহলে রবি করা পহলে কুরবানি করা কাই ফরক পড় নাই লেকিন তরতিব সরি করুছে সুন্দর পহলে রবি তেজনক জায়গায় জানবার দবা করুছে তেজনক কেস কাড়ুছে এসলে দাঁড়ান না এরাম হতাম এরামকে হালত তুমি যখন দিয়ে বন্দিশো দি বলা সঙ্গ বন্দিশো খতম দলি परमल अत्तराजी के अत्तर इस्तेमाल कर सकता भी सवस भी कर सकता एक जब हम तीन चीज बाकी है जवा मेरे ने बदला उसने क्या लग मित्र हिंगा तो कौन तुम्ही जब होते से अपनी आम जैसा काली जी का अपने घालन मक्का होता तवे जैसा मक्का पान करो तवाफ करते हैं ठीक है तवाफ में ये फायदा मिलता वो हज जैसे फर्ज तवाफ तो तवाफ करो डाला मत इसी साथ फेरे कर लो नमाज करो डाला मत সফা পাহাড়ি উপর গায়ে সহি করুছে সফা তওয়া মারবাচ্ছে ধর্মে যিনি তরিকা তুমি নম্বে সামলা দে তওয়া আমি সহি গালা না তুমি মুকম্মল যখন দেশে তুমসু গায়কে এরাম উতরবে এরামটি তমাম বন্দিশো তুমি খতম দেয় তিয়া যখন বাপস মিনা বসুদা বিজি মক্কা হামদা নেই মক্কা যখন মিনা তখন মক্কা যখন মিনা পৌঁছে মিনা পাওলা মান কি রাত যখন দেশে 11 12 13 हे तीन दिन आणि हेची रात हो मीना भी तो गुजरवते हे त्याची दोन दिन आणि दोन रात गुजरवते पर वाजिब असे 12 तारखे 11 तारखे रात गुजरवून त्याला म्हणजे धावके दिवसात तुम्ही जे बंद असे वापस मीना तुम्ही मीना वापस पावला ना ते दिवसा ती रात गुजरवून त्याला मग दुसरो दिन सुरू होता तो दुसरो दिन जे बंदे एक पूर्व दिन असे हे दिवसा तीन जमरात पर रमी गुजरात पहिले जमरे उरला तेम जमरे उस्ता तेम जमरे हकबा तीनों जमरा तो पर रमी करती पहले जमरा ऊपर सात कंकर दूसरे जमरा ऊपर सात कंकर तीसरे जमरा ऊपर सात कंकर हर दिशा वहां मल है 11वीं दिशा को ऐसे 12वीं दिशा को ऐसे तो 11वीं यानी 12वीं दिशा की रमी करूं डाला अगर मक्का वसू चाहता मक्का वसू सकता अगर विजय की राह चाहता तरी विजय की सो राह सकता 13वीं दिशा की रमी पूरा तो मक्का बोलूं कौन दादर पियो मई ফলা ইসমালে অমন তাখারা ফলা ইসমালে দোন দিস করুন কোন সত্তা তিসরো দিস করুন সত্তা আগর তুমি 12 তারিখে যে রমি করুন জালা না সুর গুরু লাও পড়ে ওসা ফায়ার পড়াল না মিনা তো তরি এটা দিও সর 13 তারিখে যে রাত করুন বা 13 তারিখে যে রমি কো আজি না কি যে কোন দেশে মোটে মোটে মসাইল তুমি সামনে সামলা দে তুমি যে ধৈনা কে দাও বলনা কি জিলো কি তরতিব সরি করুতে तरतीब जो बंदी नैना के धरण करा तरतीब के खिलाफ कहला का दादा कौन तो दम वगैरह वाजिब था लेकिन कभी क्या करता था मंजिल मक्का होता था नहीं रहता मीना ही नहीं मक्का हम की इजाजत क्यों नहीं मीना मीना हम का सुनी ते आइया मीना के ऊपर क्या कर ले 11 12 13 तेरा बड़े धाव को जिसको मीना के ऊपर थी तो अभी इबादत तो मिल गई अपना मैं तुमको रवि दो को कहता रमी सर फिर भी तो उसकी जरूरत ना है तिंगा तिंगे मानचा की रहनुमाई करा तिंगे रहनुमाई मुद्रा के रमी करा तवाफ सब को जब बंदे जाएगा तुम्हें भली थकून वाटे देखी सा गुरु से कहना है राती রাত্রিতে উঠলো হিস্ত খুঁজবেন দাঁড়ান আরবি রাজি উসুল করু শকতা, দুসরে দিশা করু শকতা, গ্যারহে দিশা করু শকতা, বারহে দিশা করু শকতা, তেরহে দিশা করু শকতা। আগর খুদা খাস্ত কোনো মানুষ বেমার রমজান তো তওয়াফে ইবাদা হজ সে তওয়াফ তেরহে দিশা কো কয়েল নাই নাই হারে তেজে মত তো করু শকতা যেটা তো তওয়াফে ইবাদা আমি সহি কয়েল হজ জি তেটা তো ঘুম মিলি এক দুসরা তো হালাল নাই এই মানে তো মোটি মোটি চিজো তুমি দিকে পেশ হচ্ছে হম সকা তুমি রহনা করে ধরবা আল্লাহ তালা তুমি সব জায়গায় সফর আসান করো আমি যে মকসদ আছে তুমি হতে পারে সে মকসদ মধ্যে আল্লাহ তালা তুমি জায়গায় কামিয়াব করো।